होशेय अध्याय 5 याजकांनो ऐका, हे इस्रायलाच्या घराण्या लक्ष दे, हे राजघराण्या कान दे, कारण तुम्हास शासन होणार। तुम्ही मिस्पा येथे पाश ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला हा। फितुरी लोक भ्रष्टाचारात बुडून गेले आहेत, तर त्या सर्वास शासन करणारा मी आहे। एफ्राईमाला मी ओळखतो, इस्रायल मजपासून लपलेला नाही। हे एफ्राईमा, तू व्यभिचार केला आहे, इस्रायल भ्रष्ट झाला आहे। त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाहीत, कारण अनाचार बुद्धी त्यांच्या ठाई आहे। परमेश्वराला ते ओळखीत नाहीत। इस्रायलाचे जो भूषण, तो त्याच्या समक्ष त्याच्या विरुद्ध साक्ष देतो। म्हणून इस्रायल व एफ्राईम आपल्या पापामुळे अडखळून पडतील, यहूदाही त्यांच्या बरोबर अडखळून पडेल। ते आपली मेंढरे व गुरे घेऊन परमेश्वराचा आश्रय करण्यास येतील, पण तो त्यास सापडणार नाही। तो त्यास अंतरला आहे, ते परमेश्वराबरोबर बेईमान झाले आहेत, कारण त्यास झालेली मुले परकी आहेत। आता चंद्रदर्शन होताच ते आपल्या वतन भागांसह गडप होतील। गिबात शिंग फुंका, रामात कर्णा वाजवा तुझ्या मागे हे बन्यामिना, असा रणशब्द बेथ आवेन येथे करा। शासनाच्या दिवशी एफ्राईम ओसाड होईल, ही खात्रीने होणारी गोष्ट मी इस्रायलाच्या वंशास कळविली आहे। यहूदाचे सरदार शेताची मेर सारणाऱ्यांसारखे झाले आहेत। मी त्याजवर पाण्याप्रमाणे आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन। एफ्राईमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे, कारण तो स्वेच्छेने शून्याच्या मागे लागला। यास्तव मी एफ्राईमास कसरीसारखा व यहूदाच्या घराण्यास किडीसारखा झालो आहे। एफ्राईमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली, तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठविला, पण त्याला तुम्हास बरे करिता येणार नाही, तुमची जखम बरी करिता येणार नाही, कारण मी एफ्राईमास सिंहासारखा व यहूदाच्या घराण्यास तरुण सिंहासारखा होईन। मी फाडून टाकीन आणि परत जाईन, तो मीच। मी त्यास घेऊन जाईन आणि सोडविणारा कोणी असणार नाही। ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होत, तोवर मी आपल्या स्थानी जाऊन राहीन। ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील।